ढग बाई लागली कर ढगाला उन्हाची केवढी झळ ढग बाई लागली कर ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाड्याची आकोबाई ढग बाई लागली कर ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाड्याची आकोबाई
धावले पाण्याचे लोट पिऊन पिऊन फुगलय नदीचं पोट हो डोंगरातून धावले पाण्याचे लोट पिऊन पिऊन फुगलय नदीचं पोट नदीभर केला कुणी चहा 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 नदीभर केला कुणी चहा 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 बघले बुवा एक कप पिऊन तरी पहा आकोबाई ढग बाई लागली कर ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाड्याची दार आकोबाई ढग बाई
जरा बाजूला करून आले पाणी पाहायला ओले ओले उन
हो
भरलेले ढग जरा बाजूला करून आले पाणी पाहायला ओले ओले उन पाणी आभाळाने भरता खिशात उन पाणी आभाळाने भरता खिशात निळ्या निळ्या शर्टवर रंग आले सात आकोबाई ढग बाई
लागली कर ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाड्याची आकोबाई ढग बाई